चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस तोडणी मजुरांना 100 कोटींचं पॅकेज द्यावं, आमदार सुरेश धस। राज्य सरकारनं राज्यात असलेल्या परराज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून 45 कोटींची तरतूद केली आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असतानाही ऊसतोड मजूर गावी परतत आहेत, यामुळे मात्र कोरोनाची साथ अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मजुरांची आहे त्याच ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय करावी, तसंच त्यांना अन्य आवश्यक त्या सुविधा द्याव्यात आणि त्याकरिता 100 कोटींचं पॅकेज द्यावं अशी मागणी ऊसतोड कामगारांचे नेते आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारकडे केली आहे। जिल्ह्यातील मजूर सध्या कारखाना परिसरातच आहेत, काही ठिकाणी जिल्हा बंदी असतानाही त्यांना गावी पाठवलं जात आहे। स्थलांतरामुळे संसर्गात वाढ होत असल्याचा निष्कर्ष समोर आला असल्यानं मजुरांना जिल्हा बंदी असतानाही गावी जाण्यासाठी सोडलं तर कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होईल। दरम्यान ज्या कारखान्यांचं गाळप सुरू आहे असे कारखाने कामगारांची योग्य ती काळजी घेत आहेत अशी माहिती मिळाली आहे।